शिक्षणामुळे सुसंस्कृत समाज आणि देश घडत असतो. त्यामुळेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू केलं. फक्त देशातलंच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ म्हणजेच SNDT श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ. या विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार.
नमस्कार ते.
डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव या सप्टेंबर 2021 पासून या विद्यापीठामध्ये कुलगुरू हा पदभार सांभाळत आहेत. तत्पूर्वी नागपूरच्या श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य म्हणून त्या कार्यरत होत्या. डॉक्टर उज्ज्वला मॅडम या आर्किटेक्ट वास्तुविशारद आहेत आणि अर्बन प्लॅनर आहेत. VNIT मधून PhD ची पदवी त्यांनी संपादन केली. भारतातल्या आर्किटेक्चरच्या शिक्षणावर सामाजिक बदलांचा प्रभाव हा त्यांचा PhD चा विषय होता. शिक्षणाकडून ज्ञानाकडे विद्यार्थ्यांची वाटचाल सुरू व्हावी यासाठी नवनवीन प्रयोग करत नव्या पद्धती वापरत शिकवण्याकडे त्यांचा कल असतो. विविध वृत्तपत्रातून प्रासंगिक लेखन त्या करत असतात. याशिवाय स्केल अँड टी स्केल आणि अनुभूती भाग 1 आणि 2 ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालीत. MArch इन आर्किटेक्चर एज्युकेशन हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स त्यांनी 2007 साली RTM नागपूर विद्यापीठामध्ये सुरू केला. हा अशा तऱ्हेचा अभ्यासक्रम देशात प्रथमच सुरू केला गेला हे विशेष म्हणावं लागेल. एकूण 36 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव त्यांच्यापाशी आहे. विविध संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत आणि आता SNDT विद्यापीठाचा कार्यभार त्या सांभाळत आहेत. तर 105 वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्र तुम्ही हाती घेतली, त्यावेळेला मनामध्ये नेमक्या काय भावना होत्या?
मी तुम्हाला सांगते इथे. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि अभिवादन. आणि प्रथमच म्हणजे मला इथे आपण बोलवलं आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची मला संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी आपले आभार मानते. आता तुमचा प्रश्न, तुम्ही विचारलात की माझ्या मनामध्ये काय भावना होती. गेली 36 वर्षाचा माझा जो अनुभव तुम्ही आत्ता सांगितला, संयोग म्हणावा का काय, ते सुद्धा कॉलेज फक्त मुलींचं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की मी आर्किटेक्ट जरूर आहे पण शिक्षण क्षेत्रामध्ये मी मुलींच्याच कॉलेजमध्ये का आले आणि तिथेच का माझा अनुभव वाढला. आणि त्या आधारावर आता मी SNDT ला आले, तिथे सुद्धा महिलांचंच विद्यापीठ, एका छोट्या कॉलेजपासून मोठ्या विद्यापीठापर्यंत, म्हणजे 1000 मुलींपासून आता जवळजवळ 50,000 मुलींपर्यंतचा हा प्रवास आहे असं म्हणता येईल. मनामध्ये खूप आशा, खूप विचार आणि देवाची खूप खूप कृपा माझ्यावर असावी म्हणून मला हा भार मिळाला. आणि काहीतरी तर देवाने नक्कीच योजलं असेल म्हणून माझी इथे नेमणूक त्यांनी केली असावी. काहीतरी घडेल माझ्या हातून असं वाटतंय.
निश्चितच देशातलं आणि आग्नेय आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असा या SNDT विद्यापीठाचा लौकिक आहे. तर त्याचा इतिहास थोडासा आम्हाला सांगितलात आणि उद्देशाविषयी अर्थात.
आपणच आत्ता बोलता बोलता सांगितलंच की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. किती मोठा उदात्त विचार असावा तो. त्यावेळेला त्यांनी सामाजिक परिस्थिती महिलांची जाणली. त्यांना हेही माहीत होतं की जर का ही सामाजिक परिस्थिती महिलांची जी काय आहे, सामाजिक आणि शिवाय इतरही परिस्थिती महिलांची जी आहे, महिलांचा उद्धार करायचा असेल तर तो केवळ आणि केवळ शिक्षणातूनच होऊ शकतो हे त्यांना माहिती होतं.
बरोबर.
म्हणून त्यांनी हा वसा हाती घेतला. त्यांनी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ जाऊन अगदी 1-1 रुपया गोळा करून त्यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. ते अगदी पूर्ण भारत त्यांनी पादाक्रांत केला होता त्या काळामध्ये. कुठलं गाव नसेल जिथे ते गेले नसतील आणि त्यांनी पैसा उभारण्यासाठी खूप कष्ट घेतले. पैसा हा आता एक भाग आहे, त्याबद्दल तर त्यांना पैसे तर मिळालेतच पण माणसं जोडता आली आणि हा विचार त्यांना समाजापर्यंत नेता आला. कारण तो काळ असा होता की ज्या वेळेला महिलांनी शिक्षण घ्यावं आणि ते कसं घ्यावं त्याच्यासाठीच मुळात विरोध होता.
म्हणजे ती मानसिकता बदलण्याची गरज होती.
ही मानसिकता बदलण्याची गरज होती म्हणून त्यांनी घरोघरी जाण्याचा संपर्क साधला, लोकांना जोडलं आणि मग या विद्यापीठाची स्थापना केली. पहिलं आमचा जो कॅम्पस होता तो पुण्याला झाला. आमचा कॅम्पस 3-4 ठिकाणी आहेत. पुण्याला आहे, मुंबईला 2 आहेत, चर्चगेटला 1 आहे आणि जुहूला 1 आहे, श्रीवर्धनला कोकणामध्ये आहे, पालघरला आमचं आता नवीन, म्हणजे कॅम्पस जुनंच आहे पण आता नवीन सुरू होईल काही तिथे. तर ह्या अशा बॅकग्राऊंडवरती पुण्याला जेव्हा त्यांनी सुरू केलं असेल त्यावेळेला त्यांनी बायकांना कुठून गोळा करून, पहिल्या आमच्या 5 मुली म्हणजे महिला त्या काळच्या, त्या झाल्या 1921 साली
ग्रॅज्युएट
झाल्या. 1916 साली या विद्यापीठाची स्थापना झाली जुलै महिन्यामध्ये. हा एक मोठा बदल समाजामध्ये घडून आणता येतो ह्याची त्यांना जाणीव होती. आणि असं म्हणतात ना, एज्युकेशन इज अ टूल टू चेंज द सोसायटी. आणि त्याच पद्धतीने त्यांनी त्या काळात ते जाणलं, आत्मसात केलं आणि या विद्यापीठाची स्थापना केली. त्यांची प्रेरणा जी होती ती म्हणजे जे वाचनात आलं त्याच्यावरनं मी सांगते आहे की जपानमध्ये असं एक महिलांचं विद्यापीठ तेव्हा होतं, त्यांना त्याची जाण आली, त्यांनी माहिती घेतली, त्यांनी रवींद्रनाथ टागोरांशी संपर्क केला आणि सगळ्या विचारात घेऊन सगळ्यांचे, मोठ्या लोकांचे, आणि मग त्यांनी या विद्यापीठाची स्थापना केली.
हे कारण फार मोठं क्रांतिकारी पाऊल होतं.
अगदी खूपच मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. आणि मग 1952 साली मला वाटतं किंवा स्वातंत्र्यानंतर ठाकरसींनी त्यांच्या या स्वप्नाला अजून एक मोठं स्वरूप दिलं, काही पैशाची मदत केली आणि मग त्यामुळे नंतर ज्या वेळेला विद्यापीठ कायदा आणि या पद्धतीमध्ये मग विद्यापीठाची स्थापना 52 नंतर अजून एका वेगळ्या स्तरावरती ती गेली. आज छोट्याशा 2 किंवा 3 फॅकल्टीजमधनं सुरू झालेलं हे विद्यापीठ आज आपल्याकडे 170 कोर्सेस चालतात आणि पूर्ण भारतामध्ये आपल्या अफिलिएटेड कॉलेजेस आहेत. विद्यापीठाचं एक युनिक स्थान असं आहे की महाराष्ट्राचा जो कायदा आहे विद्यापीठांचा 2016 सुद्धा आणि त्याच्या आधीचाही जो होता, त्यामधील 137 जे कलम आहे त्या कलमांनी आपल्याच विद्यापीठाला म्हणजे नथीबाई ठाकरसी दामोदर विद्यापीठ महिला विद्यापीठाला एक वेगळं स्टेटस दिलेलं आहे. त्यामुळे विद्यापीठाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या कॉलेजेसना एफिलिएट करता येतं, संलग्न करता येतं. शिवाय भारतामध्ये कुठेही कोणतेही कॉलेज आपल्याशी एफिलिएट होऊ शकतं. विद्यापीठाचा विस्तार 7 स्टेट्समध्ये आहे सध्या आणि इतक्या ठिकाणावर आपल्याकडे विद्यार्थिनी जुळलेल्या आहेत, लोक जुळलेले आहेत. त्यामुळे असं म्हणता येईल की पसारा खूप मोठा आहे, व्यापक आहे. आणि या व्यापकतेचा फायदा असा आहे की एका वेळेला आपण एका विद्यार्थ्यांपर्यंत कितीतरी विद्या म्हणजे जवळजवळ आज 43,000 विद्यार्थिनी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत, त्यांच्यापर्यंत आपले विचार पोचवणं आणि त्यांना शिक्षणातून सक्षम करता येणं ही एक केवढी मोठी गोष्ट विद्यापीठाकडे आहे.
बरोबर. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेलं हे विद्यापीठ आणि आता स्वातंत्र्योत्तर काळ आहे, स्वतंत्र भारतामध्ये आज आपण बघतोय की मुली शिकून मोठ्या पदावरती नोकऱ्या करतायत, स्वतंत्र व्यवसायही करतायत, पण तरीही आजच्या काळातही अशा प्रकारच्या वेगळ्या विद्यापीठाची गरज आपल्याकडे निश्चितच आहे असं वाटतंय.
आहेच आहेच आहेच, नक्कीच आहे. सगळ्या प्रकारचे आपल्याला पालक दिसतात, समाजामध्ये याची गरज आहे हे तुम्ही आणि मी सुद्धा जाणतो. विद्यापीठामध्ये येणाऱ्या ज्या मुली आहेत त्या भारतातल्या कानाकोपऱ्यातनं येतात. मुंबई हे एक अद्ययावत शहर आहे पण विद्यापीठाचा विस्तार अगदी खेड्यापर्यंत आहे. आणि मुंबई असो का खेडं असो, भारतामध्ये अशा प्रत्येक पालकाला नक्कीच असं वाटतं की माझी मुलगी सुरक्षित असावी. तर सुरक्षिततेची जी जाणीव आहे ते या महिला विद्यापीठामध्ये येताना, त्यामध्ये पाऊल टाकताना या प्रत्येक मुलीला असते याची मला जाण आहे आणि मला माहिती आहे पालकही आणि मुलीसुद्धा. पालक नक्कीच त्या मुलींचा सुरक्षिततेचा विचार करून इथे घालतात, पण मुली येतात त्याचं कारण आहे की इथे विविधता आहे अभ्यासक्रमांची आणि एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की अद्ययावत मॉडर्न असं एक फिलिंग पण आहे. तर ह्या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन दिसतं त्यामुळे कदाचित विद्यापीठाकडे मुलींचा ओढा आहे.
म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा, शहरामध्ये सुद्धा आपण बघतो की आजही SNDT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मुली खूप उत्सुक असतात. याचं कारण तुम्ही म्हणालात तसे वेगवेगळे अभ्यासक्रम जे आहेत ते सुद्धा आकर्षित करणारे ठरत असतील. स्त्री शिक्षण म्हणजे शिकून नोकरी करणं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, एकूण आपल्या पायावर उभं राहणं, आर्थिक स्वावलंबन, इतकंच नाही आहे तर स्त्री शिक्षणाचे फायदे हे कसकसे होत आहेत त्याविषयी थोडं सांगा.
स्त्रियांचं असं तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की आपल्याला आपल्या पायावर उभं राहणं ह्यामुळे येणारा एक कॉन्फिडन्स आणि स्वाभिमान हा एक महत्त्वाचा आहेच. आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या हक्काची जाणीव असणं आणि तिने शिक्षित होणं, शिक्षण केवळ पैसे कमवण्यासाठीच नसतं याची मला खात्री आहे, पण तरीसुद्धा समाजामध्ये एकदा पैसा मिळायला लागल्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टी बोलू पण शकतो, आपल्या हक्काच्याही गोष्टी बोलू शकतो. तर तो विषय एक महत्त्वाचा आहे. पण शिक्षणामुळे आपल्या स्वतःबद्दलची जाण येणं, आपल्या व्यक्तिमत्वाला पूर्ण फुलवणं आमचा मोठोच मूळ हे आहे. संस्कृता स्त्री पराशक्ती, म्हणजे एक सुसंस्कृत स्त्री असेल तर ती स्वतःचा तर उद्धार करतेच करते, पण ती स्वतःबरोबर पूर्ण समाजाचा, म्हणजे तिच्या स्वतःच्या परिवाराचा तर करतेच पण समाजाचा सुद्धा उद्धार करू शकते. आमचं जे विद्यापीठ गीत आहे त्यामध्ये भारत हे तुमचं घर आहे, त्यामुळे आणि पूर्ण विश्व आमचा परिवार आहे, विश्वातला प्रत्येक व्यक्ती याचा उद्धार करायचा असेल तर स्त्रीच्या एका जाणीवेनी आणि शिक्षित स्त्रीनी आणि स्वतः त्या उद्देशाने प्रेरित झालेल्या स्त्रीमुळेच तो होऊ शकतो.
बरोबर,
अशी आम्हाला खात्री वाटते आमच्या विद्यापीठामध्ये.
अगदी खरं, म्हणजे एकीकडे आर्थिक स्वावलंबन हे आवश्यक आहे, त्याबरोबरीने स्त्रियांना मिळणारा आत्मविश्वास आणि स्वतःच्या हक्कांची जाणीव होणं आणि कर्तव्याची जाणीव होणं,
त्या जाणीवेबरोबर जगाचा उद्धार करणं,
खरे म्हणजे फक्त स्वतःपुरतं न पाहता त्या पलीकडे पाहण्याची समज जी आहे
आणि स्त्रीमध्ये ती उपजत असते
हो
असा माझा समज आहे. कारण ती परिवाराची कशी अगदी व्यवस्थित सांभाळ करते, ती जशी जशी शिक्षित होते आणि जशी जशी मोठी होते विचारांनी तसा ती आपल्या परिवाराचा विस्तार करत जाते.
खरंय,
पहिले तर ती लग्न होऊन जेव्हा सासरी येते तेव्हा माहेर आणि सासर दोन्ही परिवारांना अगदी छान सांभाळते, पण जशी ती शिक्षित होते आणि तिच्या विचारांचा विस्तार होतो तर ते संपूर्ण भारत तिचा परिवार बनवते आहे, विश्व तिचा परिवार बनवू शकते आहे. तेवढी तिच्या
तिचं कार्यक्षेत्र जसं मोठं होत जातंय तशी आणखी अनेक नाती अनेक परिवार तिच्याशी जोडले जातात असं म्हणता येईल. मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी मिळावी यासाठी आपल्या SNDT विद्यापीठातर्फे कोणते विशेष अभ्यासक्रम शिकवले जातात आणि विस्तार तुम्ही म्हणालात तसं मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे आणि पालघरमध्ये. तुम्ही
मुंबईला दोन आहेत, पुण्याला आहे आणि श्रीवर्धन
कोकणातला आहे
आणि पालघरला आता जागा आहे आणि पुढील विचार आहेत. हे तर झाले विद्यापीठाचे स्वतःचे कॅम्पस, पण या कॅम्पसच्या पलीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एफिलिएटेड कॉलेजेस आहेत विद्यापीठाचे आणि नुसतेच महाराष्ट्रात नाही तर दिल्लीला सुद्धा आपलं कॉलेज आहे, अहमदाबादला कॉलेजेस आहेत, आणखीन गुजरातमध्ये बरेच आहेत, बऱ्याच ठिकाणी आपल्या कॉलेजेस आहेत, 7 स्टेट्समध्ये आहेत.
हा, म्हणजे महाराष्ट्राबाहेरही वेगवेगळ्या राज्यामध्ये SNDT जोडलेली महाविद्यालयं आहेत. तर अभ्यासक्रम कोणकोणत्या प्रकारचे वेगळे राबवले जातात?
SNDT हे विद्यापीठ खास करून आपण म्हणतो त्यावेळेला होम सायन्स हा विषय पहिले येतो आपल्या मनामध्ये, त्यावेळेला त्याची सुरुवात होती. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, होम सायन्स हे सगळे आहेतच. फूड अँड न्यूट्रिशनमध्ये खास करून मला इथे नमूद करावं असं वाटेल की त्यामध्ये असलेले जे रिसर्च आहे आणि R&D आहे त्या सगळ्यामध्ये भरपूर काम आपल्या विद्यापीठामध्ये झालेलं आहे. बरेच पेटंट्स आपल्याला त्यामध्ये मिळालेले आहेत, कारण न्यूट्रिशन तसंच ठेवून आपण पॅक्ड फूड लोकांपर्यंत कसं पोहोचवू शकतो यावरती रिसर्च झालेला आहे आणि त्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये सुद्धा आता प्रोडक्ट्स पोचवतो आहे त्याचे. शिवाय म्युझिक, आपण आत्ताच बोललो होतो म्युझिक ह्या विषयामध्ये, खूप मोठ्या मोठ्या प्रभात्रे ह्या आमच्याच विद्यार्थिनी होत्या. अनेक विषयांमध्ये आपल्या विद्यार्थिनी समाजामध्ये आपण वावरत असताना दिसत आहेत.
मोठी कामगिरी
ज्यांनी केलेली आहे त्या. आणि शिवाय मला जे पॉलिटेक्निक जे कॉलेज आहे आपलं, त्या पॉलिटेक्निकमध्ये स्किल डेव्हलपमेंटकडे विशेष लक्ष आपण देतो आणि स्किल डेव्हलपमेंटचे ज्वेलरी डिझाईन आहे, इंटिरियर डिझाईन आहे आणि DMLT आहे, असे अनेक उपक्रम अनेक अभ्यासक्रम इथे आहेत. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020, त्यानुसार खूप सारे सर्टिफिकेट कोर्सेस आपण आता फ्लोट करतो आहे आणि त्याचे क्रेडिट कोर्सेस असतील. मुलींना चॉईस असेल की तुम्ही हे क्रेडिट कोर्स करा किंवा ते क्रेडिट कोर्स,
एका वेळेला दोन वेगवेगळे अभ्यासक्रम सुद्धा
ते तर आता परवा आलेला आहे, पण ते पण करायचं आमचा मानस आहे. ते आता लगेचच होईल किंवा काही दिवसांनी, कारण त्याला ज्या प्रोसिजर्समधनं जावं लागेल आणि विद्यापीठाच्या सगळ्या बॉडीजमधनं मान्यता मिळावी लागेल त्याला कदाचित थोडा वेळ लागेल, पण मानस नक्कीच आहे. जे काही प्रावधान आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहेत ते सगळेच्या सगळे आणि बऱ्यापैकी आपण आता या विद्यापीठामध्ये घेणार आहोत, जेणेकरून मुलींना आमच्या महिलांना आपल्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेता येईल. बरेचदा आपण असं बघतो की मुलींना आपलं शिक्षण सोडावं लागतं, कधी लग्न होतं लवकर किंवा पेरेंट्सचे काही वेगळे प्रेशर्स असतात, अनेक कारणं आहेत, तर ज्या वेळेला मुलगी लग्न झाल्यानंतर मुलं शाळेत जायला लागल्यानंतर मग पुन्हा तिला असं वाटतं आता राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं आपण, तर अशाही प्रोव्हिजन्स आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये ठेवतोय की त्यांनी परत यावं विद्यापीठाकडे.
म्हणजे थोडी गॅप गेली तरी हरकत नाही, आपण शिक्षणाला वयाचं बंधन नाही
नसावं. अशा मुलींना माहितीये का, नुसतं एक थोडासा बोट दिलं तर ते लगेच कॉन्फिडन्स येतो.
बरोबर.
नाही तर त्यांना घरातून बाहेर पडत असताना कदाचित असं मनामध्ये वाटत असतं की अरे मी करू शकेन का नाही करू शकेन, तर असं एक छोटस सपोर्टची त्यांना त्यावेळेला गरज असते. असा सपोर्ट आपण विद्यापीठातनं त्यांना देतोय आणि त्यांना परत शिक्षणाकडे परत यायची.
म्हणजे स्त्री विकास आणि समाजाचा विकास असं दोन्हीची सांगड आपल्याला घालायची आणि त्या दृष्टीने वेगवेगळे अभ्यासक्रम हे आपल्या विद्यापीठामध्ये आहेतच. स्त्री शिक्षण आणि आरोग्य हा सुद्धा अत्यंत एक महत्त्वाचा विषय आहे की एकीकडे शिक्षण व्हायला हवं त्याचबरोबर आरोग्य शिक्षण स्त्रियांचं विशेषतः की त्याबाबतीत दुर्लक्ष केलं जातं, तर त्या दृष्टीने सुद्धा काही जागृतीचे असे कार्यक्रम किंवा मुलींमध्ये याची जाणीव एक व्हावी आपल्या आरोग्यासंदर्भातली, याच्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत का?
आमचे सुरूच आहेत.
अच्छा.
कारण आहार हा संपूर्ण सकस आहार हा एका व्यक्तिमत्वाच्या वाढीसाठी किती महत्वाचा आहे, खास करून स्त्रीच्यासाठी तर आहेच आहेच, कारण ती भावी पिढी घडवणार असते.
बरोबर.
तर त्यामुळे तिचं पूर्ण व्यक्तिमत्व असं व्यवस्थित आहारामधनं घडावं, झिरो फिगरसाठी तिने आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करू नये, ह्यामुळे ईट राईट मूव्हमेंट अशी एक मूव्हमेंट आहे, त्यामध्ये आमच्या विद्यापीठाचा अगदी मनापासून भाग आहे. आमचे काही कॉलेजेस त्यात जुळलेले आहेत, आमच्या काही प्रिन्सिपल्स त्याच्यामध्ये प्रेसिडेंट सुद्धा आहेत काही अशा ऑर्गनायझेशन्समध्ये. आणि प्रत्येक मुलीनी नक्की किंबहुना समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने व्यवस्थित आणि सकस आहार का आणि कसा घ्यावा ह्याचं मार्गदर्शन करणारे अनेक कोर्सेस आपण राबवतो आहे आणि लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचण्याचा आणि तो मेसेज समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय सध्या.
त्याचप्रमाणे एकूणच मुलींचं हायजीन जे आहे, वैयक्तिक आरोग्य जे आहे, स्वच्छता आहे, त्या संदर्भात सुद्धा जाणीव जागृती आपल्या विद्यापीठातून केली जाते.
तुम्ही अगदी छान प्रश्न हा विचारला, कारण की नुसतंच त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दलच नव्हे, महिलांचे अनेक विषय असू शकतात. ह्यामध्ये आपण पहिला म्हटलं जसा तो
मासिक पाळीच्या काळातला स्वच्छतेचा विषय,
स्वच्छतेचा विषय आहे आणि त्यांच्या आहाराचा विषय आहे, त्यांच्या स्वच्छतेचा विषय आहे, त्यांच्या स्वतःच्या सेफ्टीचा विषय आहे, म्हणजे त्यांना संरक्षण कसं स्वतःचं स्वतः करावं ह्याच्याबद्दलचा विषय आहे, समाजामध्ये त्यांनी वावरावं कसं हा विषय आहे, त्यांच्या आर्थिक स्टॅबिलिटीचा विषय आहे, असे 4, 5, 6, 7 विषय आम्ही काढून ठेवले आहेत. आणि ह्या सगळ्या विषयांमधनं छोटे छोटे म्हणजे ते आमच्या मूळ अभ्यासक्रमामध्ये तर आहेतच. शिवाय कधी कधी काय होतं की समजा एखादी न्यूट्रिशनची विद्यार्थिनी आहे तर तिला कराटे आणि कुंफू कशी घेणार ते, म्हणून अशा छोट्या कोर्सेसचे आम्ही सर्टिफिकेट कोर्सेस तयार केले आहेत. आणि आता ह्या सर्टिफिकेट कोर्सेसमधनं आम्ही आता क्रेडिट सिस्टम्सनी त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. ही प्रक्रिया आमची सध्या सुरू आहे, पण ही लवकरच कदाचित पुढच्या येणाऱ्या अकॅडमिक सेशनमधनं होईल, कदाचित काही काळांतराने होईल, पण ही आम्ही अशी करतोय की प्रत्येक विद्यार्थिनी ही आमच्या विद्यापीठामधनं शिक्षण घेणारी तिच्या कोर्सच्या बरोबर तिने सबलीकरणाचा एक सर्टिफिकेट घ्यावाच.
अच्छा, बरं.
हा एक आम्ही आता नवीन कायदा सुरू करण्याच्या विचारात आहोत आणि तो होईलच लवकरच.
म्हणजे तुम्ही म्हणाला तसं स्वसंरक्षण करण्यासाठी मुलींना तयार करणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने त्यांना इथे प्रत्यक्ष मार्गदर्शन शारीरिक शिक्षण जे आहे ते सुद्धा देण्याचा विचार आहे आपला. मुलींची शाळा किंवा कॉलेज म्हटलं की मुलींच्या पोशाखाविषयी आक्षेप घेतले जातात किंवा बोललं जातं, तर याबाबतीत तुमचा दृष्टिकोन काय आहे?
मुलींना त्यांच्या पोशाखाबद्दल जास्त जाणीव देण्यापेक्षा समाजाने आपला दृष्टिकोन बदलावा असा माझं मत आहे. आपण जेव्हा पौराणिक कथा आणि गोष्टी पाहतो आणि वाचतो आणि त्याच्यामधली चित्र जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आणली जातात त्यावेळेला काय वेगळी चित्र असतात हो, किंवा देवळांवरती ज्या आपल्या मूर्त्या आपल्याला दिसतात, देवदेवतांच्या ज्या मूर्त्या दिसतात ज्या 1000 वर्षापूर्वीच्या आहेत, मग त्यावेळेला त्या चालल्या आणि आज आपल्यासारख्या मुलींनी काही कपडे घातले तर समाजाचं म्हणणं असतं की मुलींनी चांगले कपडे घातले तरच पुरुषांचं त्यांच्याकडे लक्ष जाणार नाही. त्यांची दृष्टी का बदलू नये?
खरे,
पुरुषांनी आपली दृष्टी का बदलू नये? सौंदर्याकडे सगळ्यांचाच अधिकार आहे आणि स्वातंत्र्यसुद्धा प्रत्येकाला असावं. समाजाची पूर्ण घडण अशी असावी, कधीतरी होईल असा माझा समज आहे की ते स्वातंत्र्य स्त्रीला मिळेल. आज नाही आहे, आज तिला ते स्वातंत्र्य नाही आहे, कारण तिने काही कपडे घातले, वेगळे घातले, तर तिच्याकडे समाजाची दृष्टी वेगळी, दृष्टी वेगळ्या प्रकारे पाहिल्या जातं. पण मला असं वाटतं कालांतराने काही दिवसांनी आपलं पूर्ण समाज असा बदलेल की ते स्वातंत्र्य तिला मिळेल आणि तिला हवे ते कपडे ती घालू शकेल.
म्हणजे निर्मळपणे त्याकडे पाहणं आवश्यक आहे. आणि हा तुम्ही म्हणताय तसा हा पुरुषी मानसिकतेमध्ये बदल
घडण्याची जास्त गरज आहे. बरोबर.
तुम्ही स्वतः आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविद्याशास्त्र तज्ज्ञ आहात, विद्यापीठाची ही नवी जबाबदारी घेताना कोणत्या नव्या रचनांची संकल्पना तुमच्या मनामध्ये होती आणि त्या तुमच्या मनातल्या संकल्पना आता कशा आकार घेत आहेत?
अगदी खरं सांगायचं तर ही जबाबदारी घेताना वास्तुविशारद म्हणून मी काहीही विचार नाही केला, एक व्यक्ती म्हणून नक्की केला. आणि मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटलं की मी महिला महाविद्यालयाची प्रिन्सिपल होते आणि आता महिला विद्यापीठाकडे आले तर यामध्ये नक्कीच काहीतरी दैवी संकेतच आहे असं मला अजूनही वाटतंय. आणि मला खूप छान वायू झाल्या, मला खूप छान वाटलं की आपल्या हातून काहीतरी घडण्यासाठी मी आज इथे आले आहे. पण इथे आल्यानंतर ज्या वेळेला मी विद्यापीठाचं पूर्ण अवलोकन केलं, भरपूर मोठं विद्यापीठ आहे, भरपूर त्याचा पसारा आहे,
कामाचा
आवाका मोठा आहे, हे सगळं समजून घ्यायला मला काही दिवस द्यावे लागले.
बरोबर.
बाहेरून येऊन आपण असं नाही म्हणू शकत की मी हे करणार आहे विद्यापीठासाठी, आतूनच आपल्याला ते करावं लागतं. त्यामुळे विद्यापीठामध्ये काय नक्की गरज आहे, कशाची नक्की गरज आहे, ह्याची पहिले मी अभ्यास करून जाणीव करून घेतली, स्वतःची माहिती करून घेतली. आणि आता ज्या वेळेला मी विद्यापीठाकडे पाहते आहे तर अगदी साहजिक आहे की मला इन्फ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग आणि याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा थोडा वेगळा असणार आहे, कारण माझा इतकी वर्षाचा त्या विषयातला पण अनुभव आहे. आणि मी जॉईन झाले तो कोविड पिरियड होता, सगळी बिल्डिंग बंद होत्या, सगळीकडे वातावरण कोंदट होतं.
खरं.
आणि त्या बिल्डिंगा उदास वाटायच्या मला त्यावेळेला. आता मात्र ते सगळं बदलण्याची माझी इच्छा पण आहे. 60 वर्ष काही काही इतक्या जुन्या आमच्या हेरिटेज बिल्डिंग्स आहेत आणि मला हेरिटेज बिल्डिंग्समध्ये खास करून बिल्डिंग म्हटले की रस येतो, त्यामुळे त्यामध्ये काही करता येईल का ते पाहायचं आहे. नवीन उपक्रम सुरू करायचे आहेत आणि आपला विस्तार मोठा करता येईल का ते पाहायचं आहे. असे अनेक स्वप्न आहेत माझे, एकटीचे नाही आहेत ते नक्कीच.
बरोबर.
या इथल्या सगळ्यांचे जे आहेत म्हणजे माझ्यापेक्षा खूप जास्त काळ या विद्यापीठामध्ये घालवलेले व्यक्ती आहेत, ज्यांचं या विद्यापीठावरती खूप प्रेम आहे, इथल्या अन्युमनाय आहेत, सगळ्यांचे विचार एकत्र घेऊन जेव्हा लक्षात आलं की त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या स्वप्नात माझे स्वप्न मिसळले गेले.
आणि तुम्ही म्हणाला तसं कोविड काळानंतर आता मुलींनी कॉलेजेस भरल्यानंतर तिथलं वातावरण निश्चितच बदललं असेल.
बदलतंय.
स्त्रीबरोबर चैतन्य आपोआपच त्या ठिकाणी
स्त्रीबरोबर येतं, खास करून मुलींबरोबर खूप चांगलं चैतन्य येतं. आणि माझी एक स्वतःची डेफिनेशन आर्किटेक्चरची अशी होती की ज्या बिल्डिंगमध्ये लोक नाहीत ती बिल्डिंग आर्किटेक्चर नाही, ती माणसं हवीत तिथे. सगळे आत बाहेर जिना लेफ्ट इथून जाणाऱ्या आवाज करणाऱ्या गजब असे ज्या बिल्डिंग असतात त्या म्हणजे आर्किटेक्चर.
तुम्ही वास्तुशास्त्र विषयक आर्किटेक्चर बद्दल किंवा पुरातत्वीय विषयांवर सुद्धा लेखन केलेलं आहे, त्याचप्रमाणे सामाजिक विषयांवरही लिहिता. तर कुटुंब संस्थेविषयी एक चांगला लेख तुमचा वाचनामध्ये आला. कुटुंब प्रमुख म्हणून आजही आपल्याकडे पुरुषाकडे पाहिलं जातं, तर हे कसं बदलणार आणि कुटुंब संस्था टिकवणं ही स्त्री पुरुष दोघांची जबाबदारी आहे ना, त्याविषयी काय सांगाल?
मी तुमच्या प्रश्नाला थोडंसं वळण देते एक छोटं, की कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाला पाहिलं जातं का स्त्रीला, हा विषय वेगळा. पण मी त्याला अनुषंगाने दुसरा एक विषय बोलते. प्रत्येक बाईमध्ये हे सामर्थ्य नक्कीच आहे की ती सगळ्यांना एकत्र बांधून ठेवू शकते, हे तुम्ही पण मानाल. त्यामुळे स्त्रीत्वाचे जे गुण आहेत ते मातृत्वाकडनं स्त्रीकडे आलेले असतात. म्हणजे ती आईच व्हायला पाहिजे असं नाही आहे. मातृत्व हे जे गुण आहे हे खूप असे वेगळे गुण आहेत ज्यामध्ये डिसिप्लिन आपोआप घडवते, आई रागवते, आई मारते, आई पण आई प्रेम करते खास करून मुलांवरती. आणि ते मातृत्वाचे जे गुण आहेत स्त्रीत्वाच्या गुणांशी जुळते, म्हणजे त्यातले रिफाईंड गुण म्हणते मी ते पुरुषांमध्येही असतात.
तो भाव आहे, एक मातृत्व भाव आहे,
तो भाव आहे, तो पुरुषांमध्येही असतो. त्यामुळे त्या भावनेनी जो लीडरशिप करेल ती लीडरशिप आईची असते. म्हणून आपण म्हणतो पुरुष आणि बाई हे परिवाराचे जे लीडर पुरुष जरी असले तरी आईच आपलं बरंच काही काही घर सांभाळत असते.
त्यामुळे होम मिनिस्टर पद लगेच आईकडे
दिलं. त्याचमुळे स्त्रीने लीडर बनणं आणि परिवार बनवणं त्या आपल्या ग्रुपचं ही भावना ज्या वेळेला येईल त्यावेळेला ॲडमिनिस्ट्रेशन अगदी सहज आणि सोपं होतं अशी माझी भावना आहे.
बरं, म्हणजे ते नेतृत्वाचे गुण हे तिच्यामध्ये असतातच, सगळ्यांना एकत्र करण्याचे संघटन गुण आपण त्याला म्हणू शकतो, ते कौशल्य बाईमध्ये असतंच.
आणि ऑफिसला म्हणा, महाविद्यालयाला म्हणा किंवा विद्यापीठाला म्हणा, जर का परिवार मानलं, तुम्ही परिवाराचा प्रश्न विचारला म्हणून आपण इकडे आलो, तर परिवार कशाला म्हणायचं, जिथे चार लोक एकत्र राहतात आणि ते एकमेकांची काळजी करतात आणि त्यांना सांभाळणारे एक धागा भावना असते.
बरोबर.
त्यामुळे मातृत्व आणि परिवार आणि संघटन आणि आपलं पूर्ण ऑफिस म्हणा किंवा विद्यापीठ म्हणा हे सगळं एकत्रित बांधून ठेवणं असा हा विषय मला वाटलं.
बरोबर. त्याचा दुसरा भाग असा की कुटुंब संस्था टिकवणं, की कुटुंब व्यवस्था कुठेतरी डळमळीत होते की काय अशी एक भीती निर्माण झाली. कोविडच्या काळात तर काही विसंवादी सूर अधिक येत होते कानावर.
मी शिक्षण क्षेत्रामध्ये काय व्हायला हवं हे नक्की सांगू शकते. तुम्ही म्हणता तशी परिस्थिती खरंच भारतामध्ये आहे का नाही यासाठी रिसर्च व्हायला हवा. आपण फार आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टी पाहून बोलतो आणि सहज बोलून जातो की कुटुंब व्यवस्था खिळखिळी होती आहे. हा प्रभाव काही ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी कदाचित जास्त असेल, पण आजही भारत आपला खेड्यांमध्ये वसतो जास्त. मला वाटत नाही की तिथे हा प्रभाव आणि ही व्यवस्था खिळखिळी झाली आहे. अगदी तुम्हाला उदाहरणच द्यायचं तर तो लेख तुम्ही जो म्हणाला तत्ता वाच त्यामध्ये देखील मी लिहिलं आहे की जेव्हा लॉकडाऊन अनाऊन्स झालं त्यावेळेला मुंबईमध्येच खास करून किती लोक आपापल्या घरी जाताना दिसलेत, अगदी भरभरून गाड्या भरभरून. आणि ज्यांना गाड्या नाही मिळाल्या त्यांना त्यांची पायी जायची तयारी होती कितीतरी मैल चालत चालत. आणि आपण सगळ्या त्या बातम्या वाचल्या, अंगावरती काटे आलेत सगळ्यांच्या.
घराकडे ओढा होता,
ओढा घराचा किती मोठा होता. घराकडे जायची ओढ आहे म्हणजे कुटुंब व्यवस्था आहे आपली अजून आहे.
बरोबर.
जेव्हा लग्न होतं, लग्न आणि मला तुम्ही कदाचित जुन्या वळणाची म्हणाल याच्यामध्ये, माझं म्हणणं असं आहे की मानव या जातीने आपल्या उगमापासून आजपर्यंत सिव्हिलायझेशनपासून आत्तापर्यंत अनेक प्रकाराने एकत्र राहण्याचे प्रयोग केलेत. त्याचे तपासून झाल्यानंतर लग्न या सव्यवस्थेकडे आपण आलो आणि मग स्वतःला सुसंस्कृत म्हणायला लागलो. आता पुन्हा इतके दिवस त्या संस्थेची फळं खाल्ल्यानंतर आपण पुन्हा म्हणतोय की त्यामध्ये बांधिलकी आहे, त्यामध्ये अमकं नाही हो, त्रास होतो, स्त्रीला त्रास होतो. विचारानं तुम्ही भारतीय स्त्रियांना खरंच त्रास होतो आहे का त्यांना त्या गोष्टीचा? काहींना मोजक्या गोष्टी समोर येतात आणि आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की आपण बातम्या मात्र त्या निगेटिव्ह गोष्टींच्या करतो. आज 90%, 92% मोर दॅन 98% जर का घरं राहत असतील, टिकत असतील, तर मग का म्हणून आपण त्या बातम्या पुढे आणतो 2% आणि म्हणतो की घडी घडते आहे. म्हणून म्हटलं रिसर्चचे टॉपिक्स अकॅडेमिक्समध्ये जे काय घेतल्या जातील त्या टॉपिक्स अशा प्रकारची मी घ्यावी की ज्यातने पॉझिटिव्हिटी वाढेल आणि आपली स्ट्रेंथ आपली स्ट्रेंथन होईल, परत लोकांपुढे ते टाकता येतील आपल्याला.
म्हणजे एकीकडे भारतीय कुटुंब व्यवस्था हा जगासाठी एक आदराचा विषय आहे आणि ती आजही टिकून आहेत आणि अशा तऱ्हेने महिला विद्यापीठ ज्यावेळेला सक्रियपणे कार्यरत आहेत त्यावेळेला तर निश्चितच ही व्यवस्था अधिक बळकट होईल असं म्हणता येईल. 36 वर्षांहून अधिक आपला शिक्षण क्षेत्रामधला अनुभव आहे. अध्यापन हा कुठच्याही शिक्षकाचा आवडता प्रांत आहे, परंतु प्रशासन हा कर्तव्य आणि जबाबदारी त्याच्यामुळे त्याच्यासोबत ताणाचा सुद्धा भाग अधिक आहे का आणि त्यावर मात कशी करता?
मला ताण नाही येत प्रशासनाचा. त्याचं कारण आहे की मी काही स्वतःला खूप ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे समजत नाही, मी काहीही कोर्स केलेला नाही ॲडमिनिस्ट्रेशनचा. पण कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कोण असतं, इथे कोणाचं ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे, माणसंच आहेत ना. माणसं तुम्ही, मी आणि तिथे असलेली माणसं माणसं आहेत.
बरोबर.
आतमध्ये त्यांचा ओलावा एकच आहे. कागदांपेक्षा आणि नियमांपेक्षा प्रत्येक व्यक्तीशी जर का बोलून काही चर्चा करून आपल्याला सोडवता आलं तर प्रत्येक प्रश्न सुटतो असा माझा समज आहे.
बरोबर.
आणि तीच माझी भावना आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट वैयक्तिकरित्या सगळ्यांना समजून घेऊन जर का करता आली तर ती करायची. उद्देश क्लिअर असले, आपल्याला काय करायचं त्याची क्लॅरिटी असली. कधी चुकतात काही निर्णय, नक्कीच चुकतात. असं काही नाही की प्रत्येक गोष्ट पुढे व्यवस्थितच होते, पण पुढे जायचं. आणि ताण घेतला तर मात्र सगळंच बिघडेल. देवाच्या कृपेने नक्कीच अशी परिस्थिती आता आहे की मी ताण नाही घेत आहे कुठल्या गोष्टीचा, आणि आतापर्यंत नाही घेत आले. कदाचित तो स्वभावाचा भाग असेल. आणि जितकी सहजता असेल आपल्या कामामध्ये, आपल्याला वागण्यामध्ये, आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये, त्या सहज आपण पुढे जाऊ शकतो बिना ताण.
आणि हे टीम वर्क आहे शेवटी.
हे पूर्णपणे टीम वर्क आहे. एकटीने तर कधीच काहीच घडणार नाही.
SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू हे फार मोठं पद आहे आणि ही मोठी जबाबदारी तुम्ही म्हणताय तशा अगदी सहजतेने निभावून नेण्याची तुमची इच्छा आहे आणि त्याप्रकारे तुम्ही काम करता आहात. खूप छान वाटतंय. तुमच्या भविष्यातल्या योजना काय आहेत?
भविष्यातल्या योजनामध्ये जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हटलं तुम्हाला की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, त्या धोरणाचं अवलंबन करणे हे काही आपलं भविष्याचे हे असू शकत नाही, पण त्याचा आधार घेऊन अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आज विद्यापीठ सगळ्या मुलींना शिक्षण तर देतच आहे. मी जसं म्हटलं 43,000 आत्ता आहेत मुली. जास्तीत जास्त मुलींपर्यंत आम्ही कसे पोहोचू शकतो, जास्तीत जास्त मुलींना आमच्याकडे कसं सामावून घेऊ शकू, हा पहिला विचार आहे. ज्या मुली विद्यापीठाकडे येऊ शकत नाही तिथे विद्यापीठाने पोचावं अशी इच्छा आहे. म्हणजे अशा अनेक महिला आहेत की ज्यांना विद्यापीठांची दारापर्यंत पोचणं शक्यच नसतं. अजून एक महत्त्वाचा युनिक पॉईंट विद्यापीठाचा असा आहे की हे एकमेव विद्यापीठ असं आहे की जिथे प्री प्रायमरी स्कूल्स पण आहेत, प्रायमरी स्कूल्स पण आहेत, आणि पूर्ण शाळा आहेत, दोन शाळा आपल्या आहेत, आणि ज्युनियर कॉलेज पण आहे, पॉलिटेक्निक पण आहे, आणि शिवाय डिग्री कोर्सेस आहेत. तर किती प्रकारच्या मुलींपर्यंत आम्ही पोचू शकतोय खरं म्हणजे. आता प्रत्येक ठिकाणचे कोर्समध्ये विविधता आहे. ह्या सगळ्या मुलींना पूर्ण भारतातल्या ठिकठिकाणी किती प्रकाराने मुलग्या शिक्षणाची गरज असेल, जे शिक्षण ज्या ठिकाणी ज्याला हवं आहे ते देण्याची आणि पुरवण्याची शक्यता विद्यापीठाकडे आहे आणि क्षमता पण आहे. तर त्या पद्धतीने त्या समाजातल्या त्या मुलींपर्यंत कसं आम्हाला पोचता येईल, ज्या आमच्याकडे नाही आहेत आम्ही तिकडे पोचू.
अच्छा.
आणि त्यांचं सबलीकरण करणे आणि जाणीव निर्माण करून देणे समाजातल्या प्रत्येक मुलींपर्यंत की तुम्ही एकट्या नाही आहात. होऊ शकलं तर मला माहीत नाही, पण अगदी प्रत्येक मुलीपर्यंत पोचता आलं तर अर्धा आपला भारत ह्याच्यात आहे त्यांच्यापर्यंत. आणि मुंबईच्या ज्या मुली आहेत त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत. त्यांना अजून झेप घ्यायची आहे, त्यांना परदेशात हवं आहे तर तिथेही आम्ही पोचवू. त्यामुळे ते सुद्धा आपलं लक्ष असू शकतं की आता हे जे ड्युअल डिग्रीची तुम्ही म्हणालात ना सुरुवातीला, UGC ने नवीन हे काढलंय, तेही होऊ शकतं की आम्ही परदेशामध्ये काही सेंटर्स करू शकतो टायअप करून. आणि इकडे अगदी खेड्यातल्या ट्रायबल मुलींच्या त्यांच्या ज्या गरजा आहेत तिथेही आम्ही पोहोचू शकतो. त्यांचे जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी काय जे काय गरज असेल, तर मी हे अजिबात म्हणणार नाही की ट्रायबल मुलींना आम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणतोय, हे चुकीचं होईल. त्या मुलींच्या कडनं आम्ही शिकू, आमच्या मुंबईच्या मुली काही शिकतील आणि आमचं काही आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू, म्हणजे असा एक समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. एक खूप छान उपक्रम मध्यंतरी आमच्या विद्यापीठामध्ये चालू आहे सध्या, या आजादी का अमृत महोत्सवच्या याच्यामध्ये ओरिसा आणि महाराष्ट्र यांची संस्कृती कशी असावी आणि काय याची देवाणघेवाण करायची होती. तिथल्या मुली आमच्याकडे आल्या पण आमच्या नाही जाऊ शकल्या नंतर सगळं बंद झाल्यामुळे. पण मग आमच्या आर्टच्या मुली ज्या आहेत पेंटिंगच्या, त्यांनी ओरिसा आणि महाराष्ट्र म्हणजे आपली पालखी आणि त्यांचा रथ अशा सगळे पेंटिंग्स करून आम्ही त्याचं एक्झिबिशन सुद्धा केलं होतं.
म्हणजे कलांचा समन्वय,
कलांचा समन्वय, विचारांचा समन्वय, दोन स्टेट्समध्ये काय काय होऊ शकतो. मला तर तो संकल्पनाच खूप आवडली होती मुलींची. आणि त्यांनी केलेले पेंटिंग सुद्धा अत्यंत सुंदर होते, अगदी प्रोफेशनल्सना लाज होती, इतके छान पेंटिंग होते.
एक भारत श्रेष्ठ भारत असा तो
एक भारत श्रेष्ठ भारतच्या याच्यामध्ये तो होता उपक्रम.
महाराष्ट्र आणि ओरिसा या दोन राज्यांमध्ये जे काही साम्य आहे, साधर्म्य आहे,
बरोबर
दोन संस्कृतींची देवाणघेवाण, तर तशीच ही विद्यार्थ्यांच्या पातळीवरती होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा खूप छान उपक्रम तुम्ही आत्ता सांगितलात. एकूण नागपूरमधल्या विद्यार्थिनींचा तिथला अनुभव, त्यांना शिकवण्याचा अनुभव तुमच्याकडे होताच आणि तो घेऊन आता तुम्ही इथे महानगरामध्ये आलेला आहात मुंबईमध्ये, आणि आता तुमच्या कार्याचं क्षेत्र हे सुद्धा खूप व्यापक आहे, संपूर्ण राज्यभर नव्हे तर राज्याच्या सीमा ओलांडूनही आहे. तर यापुढच्या आपल्या सगळ्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आपण इथे आलात त्याबद्दल ऋण व्यक्त करते. धन्यवाद, नमस्कार.
माझ्याहीकडनं सगळ्यांना नमस्कार आणि खूप धन्यवाद मला इथे बोलवलं आणि माझे विचार आपण लोकांपर्यंत पोचवण्याची एक संधी दिली. धन्यवाद.